अध्याय आठवा, नरकातल्या खोल्या, किंवा त्याला इंग्लिशमध्ये सेल्स म्हटलेलं आहे, द सेल्स इन हेल. येशू आणि मी एका उंच अशा कठड्यावर उभं राहिलेलो होतो आणि तो कठडा पुढं जाऊन या खोल्यांच्या पहिल्या मजल्यापर्यंत जात होता. आणि हा जो बाल्कनीसारखा किंवा जो मार्ग या पहिल्या मजल्यापर्यंत जाण्याचा जो आहे तो 4 फूट असा रुंद आहे. आणि मी जे बघितलं दूरपर्यंत की असे अनेक असे मार्ग या पहिल्या मजल्यापर्यंत येण्यासाठी होते आणि गोल असं आकार मला तो दिसला, जणू का एक मोठा राक्षसी खड्डा होता. नंतर ह्या प्रोजेक्शन मधून किंवा ह्या पायवाटे मधून पुढे जाऊन असं मला दिसलं की हे जे खोले आहेत ते जणू काय खाली पृथ्वीमध्ये अशा खणलेल्या होत्या. तुम्हाला जर पृथ्वीच्या भाषेत सांगितलं तर जणू काय कैद्यांचे जे जेलमधले जे खोल्या असतात त्याप्रमाणे या एका लाईनीमध्ये एका रो मध्ये होत्या. आणि फक्त दोघांमध्ये प्रत्येक दोन अशा खोल्यांमध्ये 2 फुटाचं अंतर असं होतं आणि तिथं पुष्कळशी माती आणि चिखल आणि घाण अशी होती. येशून सांगितलं की ही जी खोलीची हा जो ब्लॉक आहे तो 17 मैल उंच आहे आणि त्याचं स्टार्टिंग जे आहे सुरुवात ही नरकाच्या खालपासून आहे. नंतर ह्या खोल्यांमध्ये किंवा सेल्समध्ये पुष्कळशी आत्मे ठेवलेले जैन एकेकाळी जादूटोना म्हणजे विचक्राफ्ट किंवा ऑकल्टिझम ह्याच्यामध्ये माहिर होते. नंतर त्या ठिकाणामध्ये बरेचसे जादूटोना करणारे मांत्रिक तांत्रिक आणि दैव वार अंगात आणणारे असे जे लोक किंवा ड्रग्स विकणारे ड्रग पेडलर्स किंवा मूर्तीपूजक किंवा दुष्ट लोक ज्यांच्यामध्ये असे आत्मे अशा प्रकारचे आहेत असे लोकांना तिथे ठेवण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणचे जे असे लोक आहेत त्यांनी इतके वाईट आणि पापमय कृत्य केलेले आहेत देवाच्या नियमाच्या विरुद्ध की ते इथं शेकडो वर्षापासून इथं आहेत हे लोक. आणि ते असे लोक आहेत जे कधीच पश्चाताप त्यांनी केला नाही, परंतु त्यांनी इतर लोकांना फसवलं आणि त्यांनी त्यांना देवापासून दूर आणलं. हे जे आत्मे इथं ठेवलेले आहे प्रभू येशून सांगितलं की ते खूपच जास्त विकेड किंवा दुष्ट दुर्जन असे जे लोक आहेत जे परमेश्वराच्या विरुद्ध आणि त्याच्या लोकांच्या विरुद्ध ते इथं आहेत. आणि त्यांचा फक्त हाच छंद होता आणि हीच आवड होती की पाप कसं वाढेल आणि पाप जास्तीत जास्त कसं करण्यात येईल. मी प्रभूबरोबर चालत होते आणि मग त्या सेंटरमध्ये त्या नरकाच्या त्या मध्यभागी मी ज्यावेळेस बघितलं त्या तिथं बरेचसे काहीतरी कार्य चाललेलं मला दिसलं, ऍक्टिव्हिटी पुष्कळ चालली होती तिथं. आणि त्या ठिकाणामध्ये एकदम अंधुक प्रकाश आहे जो ह्या मध्यभागी सारखा असा पडत असतो आणि तिथं त्या हालचालीवरून पुष्कळशा अशा आकृत्या हलताना मला दिसल्या. आणि या कोठड्यांमध्ये किंवा या खोल्यांमध्ये मी त्यांना हलताना पाहिलं. मी नंतर असा विचार केला की इथलच्या ज्या यातना आहेत त्या खरोखर इतक्या काही कठीण नसतील ज्या दुसऱ्या खड्ड्यामध्ये आहेत त्यांच्यापेक्षा. आणि आजूबाजूला फक्त रडण्याचा ओरडण्याचा आवाज तो येत होता आणि किंचाळण्याचा आवाज त्या खोल्यांमधून येत होता. आणि नंतर या सर्व ऐकून मी खूपच आजारी पडल्यासारखं मला वाटलं, माझं हृदय एकदम दुःखाने भरून गेलं. येशू ख्रिस्त मला म्हणला की येशू ख्रिस्त मला म्हणाला की हे जे काही किंचाळ तू ऐकत आहेस माझ्या मुली ते मला तुला दाखवायचे की कसं सैतान हा घातपात आणि नाश करण्यासाठी लोकांचा येत असतो. या ठिकाणी मला नरकामध्ये वेगळ्या वेगळ्या यातना अनेक ह्या आत्म्यांना होत आहेत. सैतान स्वतः हे यातना ठरवत असतो की त्यांना कुठल्या पद्धतीमध्ये यातना द्यायचे आणि सर्व काही चालेल न्यायाच्या मोठ्या दिवसापर्यंत. आणि मग त्या दिवशी मृत्यू आणि हा जो नरक आहे त्याला पूर्ण अग्नीच्या सरोवरामध्ये अग्नीच्या समुद्रात महासागरात टाकून देण्यात येईल. कधी कधी ह्या नरकामधून देखील पुष्कळ वेळेस ही अग्नीचा नदी येत असती. आम्ही त्या कठड्यावरून चालत असताना आम्हाला असं दिसलं की हे जे आवाज आहे ते जास्त जास्त वाढू लागले आणि पुष्कळ जण त्या खोल्यांमधून ओरडत होते. येशू ख्रिस्त आणि मी जसं जवळ आलो आम्ही एका खोलीकडे थांबलो. नंतर त्या ठिकाणामध्ये एक पांढरशुभ्र प्रकाश या खोलीमध्ये आम्हाला दिसला आणि त्या ठिकाणामध्ये एक म्हातारी बाई ही बसलेली होती एका खुर्चीमध्ये, आराम खुर्चीमध्ये, रॉकिंग चेअर म्हणजे जी मागे आणि पुढे हलू शकते, आणि ती रडत होती. आणि मला असं वाटत होतं जसं काय तिचं हृदय आता तुटणार आहे. मला माहिती नव्हतं ती का असं करते, परंतु मला खूप धक्का बसला ज्यावेळेस मला कळलं की या स्त्रीला एक खरं शरीर हे देण्यात आलं होतं. या ठिकाणामध्ये ह्या तिच्या खोलीमध्ये दुसरं काहीच नव्हतं, फक्त तिची ती खुर्ची होती आणि त्या खोलीचे जे काही भिंती आहेत त्या हलक्या काळपट रंगाच्या आणि मातीच्या अशा बनवलेल्या होत्या. पुढचं जे दार होतं त्या तिच्या त्या खोलीचं, त्या ठिकाणामध्ये असं व्यवस्थित रीतीने ते बंद केलं होतं. मोठमोठ्या लोखंडाच्या बार्सनी किंवा मोठ्या सळ्यांनी आणि त्याच्यावर एक मोठं कुलूप होतं. मग प्रभू येशू ख्रिस्त आणि मी अजून जवळ गेलो तर मला असं दिसलं की त्या स्त्रीचा जो रंग होता तो एकदम काळपट रंगाचा असं झालेला होता आणि ती मागे आणि पुढं सारखी त्या खुर्चीत बसून हलत होती आणि तिच्या चेहऱ्यामधून सारखे अश्रू वाहत होते. मला हे समजले की ती खूपच दुःखामध्ये आणि क्लेशामध्ये आहे आणि काहीतरी अदृश्य पद्धतीत असं तिचं तो छळ तिथं होते असं मला वाटत होतं. मला खूप आश्चर्य वाटलं ज्यावेळेस ती अशा पद्धती तिथं आहे आणि तिचं काय चूक आहे हे काय मला समजत नव्हतं. एकाएकी माझ्या क्षणात एका क्षणात माझ्या डोळ्यासमोर त्या बाईनी आपलं रूप बदलण्यास सुरुवात केली. पहिल्यांदा ती तिचं रूप एका म्हाताऱ्या माणसामध्ये रुपांतर झालं आणि मग पुन्हा एका तरुण स्त्रीमध्ये आणि मग एक मध्यम वयाच्या स्त्रीमध्ये तिचं रुपांतर झालं आणि मग पुन्हा ती म्हातारी झाली जशी पहिली होती. आणि मला एकदम धक्का बसला की पटापट असे हे बदल तिच्यामध्ये तिच्या शरीरामध्ये होत होते. आणि येशू म्हटला हे बघ. मग नंतर तिने येशूकडे बघून ती ओरडू लागली की माझ्यावर दया कर, मला या भयानक यातनेच्या ठिकाणामधून बाहेर काढ. ती पुढे अशी त्या खुर्चीमध्ये वाकली आणि येशूकडे जणू काय तिने असे हात पसरले, परंतु ती त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हती. आणि तिचं हे बदलणं शरीराचं सतत चालू होतं. त्याचबरोबर तिचे कपडे देखील बदलायचे ज्यावेळेस ती मनुष्य व्हायचे आणि मग त्यावेळेस ज्यावेळेस ती एक छोटी मुलगी व्हायची आणि मग एक मध्यमवर्गीय स्त्री व्हायची आणि मग एक म्हातारी बाई. आणि काही मिनिटातच हे बदल सतत आणि सतत चालू होते. मी म्हटले येशू हे काय आहे, हे का प्रभू? नंतर ती पुन्हा किंचाळली, हे प्रभू ते लोक इथं यायच्या अगोदर मला इथून काढ. आणि ती दातवट खाऊन आणि घट्ट त्या दरवाजांना, त्या सळ्यांच्या त्या दरवाजांना, त्या जेलच्या त्या दरवाजांना ती घट्ट पकडत होती. ती म्हणत होती की तुझं प्रेम हे खरं आहे, तुझं प्रेम हे सत्य आहे, मला तू बाहेर काढ. आणि मी बघितलं की काहीतरी शक्ती तिच्यावर येत होती आणि तिचं पूर्ण मांस तिच्या शरीरापासून फाडून टाकत होती. आणि मग प्रभू म्हटला ती जी तुला दिसत आहे ती तशी नाहीये. मग ती स्त्री ज्यावेळेस पुन्हा मागे त्या खुर्चीत बसली आणि ती खुर्ची हलू लागली त्यावेळेस तिथं फक्त एक सांगडा त्या खुर्चीमध्ये बसताना आणि हलताना मला दिसला आणि पूर्ण घाणेरड्या अशा काळपट धुक्कट रंगाचा तो होता. ज्या ठिकाणामध्ये एक चांगलं शरीर पहिल्यांदा काही मिनिटापूर्वी होतं तिथं फक्त जळालेल्या हड्ड्या आणि खोलवर असे खड्डे त्या पूर्ण सापळ्यामध्ये मला दिसत होते. ह्या स्त्रीचा जो आत्मा होता तो रडत होता पश्चातापी अंतकरणाने येशू ख्रिस्ताकडे, परंतु खूप उशीर झाला होता. येशूने सांगितलं ती ज्यावेळेस पृथ्वीवर होती त्यावेळेस ती एक चेटकीन होती आणि सैतानाची पूजा करणारी बाई होती. तिने फक्त जादू टाण्याची केला नाही, परंतु तिने हा जादू टाणा इतरांना पण शिकवला. ज्यावेळेस ती छोटी मुलगी होती तेव्हापासून ती एक गोष्टी करत होती. तिचे पूर्ण कुटुंब या काळे जादूमध्ये आणि विद्येमध्ये माहिर होतं. त्यांना अंधकार जास्त पसंत होता प्रकाशापेक्षा. पुष्कळ वेळेस प्रभूंनी सांगितलं की मी तिला बोलवलं की तिने पश्चाताप करावा, परंतु तिने माझी थट्ट केली आणि ती म्हटली की मला सैतानाची सेवा करण्यात जास्त आनंद मिळतो, मी त्याचीच सेवा करत राहील. तिने सत्याला नाकारलं आणि ती पश्चाताप करण्यास तिने मनाई केली. तिने अनेक लोकांना प्रभूपासून म्हणजे माझ्यापासून दूर केलं आणि आज अनेक जण तिच्याबरोबर ह्या नरकामध्ये आलेले आहेत. जर तिने त्यावेळेस पश्चाताप केला असता तर मी तिचं तारण केलं असतं आणि पुष्कळशे तिच्या कुटुंबातल्या लोकांचं तारण केलं असतं, परंतु ती ऐकायला तयार नव्हती. सैतानानी या स्त्रीला असं बोलवलं किंवा असं तिला फसवलं आणि त्यांनी असं सांगितलं होतं तिला की जर तिने त्याची सेवा केली तर तो तिला एक मोठं राज्य असं देईल आणि ती कधीच मरणार नाही, परंतु युगानुग त्याच्याबरोबर जिवंत राहील. आणि मरताना देखील तिने सैतानाची स्तुती आणि आराधना केली. आणि ज्यावेळेस ती इथं आली आणि त्याला विचारू लागले की ते राज्य जे त्यांनी प्रॉमिस केलं होतं, जे त्यांनी वचन दिलं होतं तिला ते देण्यासाठी, तर सैतान जो लबाडाचा जो बाप आहे तो हसला तिच्या तोंडाकडे बघून आणि तो म्हटला, तुला काय वाटतं की मी माझं राज्य तुझ्याबरोबर वाटून देऊ? हेच तुझं राज्य आहे, जा त्या कोठडीमध्ये आणि हिला बंद करून टाका तिथं आणि रात्रंदिवस तिला पीडा द्या. आणि अशा पद्धतीत ती तिथं बसली. आता पृथ्वीवर या बाईंनी अनेकांना छोट्या छोट्या ज्या चेटकिणी होत्या त्यांना जे पांढरे जादू करतात आणि काळे जादू करतात हे सर्व काही वाईट गोष्टी शिकवल्या. तिने या जादूच्या या सर्व खेळांमध्ये एक असा खेळ तिचा होता की ती रूप बदलू शकत होती. तरुण स्त्रीपासून मध्यमवर्गीय स्त्री, मध्यमवयीन स्त्री आणि मग एक म्हातारी बाई आणि मग पुन्हा एक म्हातारा माणूस, त्या दिवसामध्ये तिच्यासाठी हे फार गंमत होती आणि ती घाबरत असे तिच्या छोट्या चेटकिनींना या सर्व तिच्या जादूटोण्याने. परंतु आज त्या नरकामध्ये ती ह्या यातना भोगत आहे आणि ज्यावेळेस तिचं शरीर, तिचं मांस ज्यावेळेस फाटून तुटून प्रत्येक बदलामध्ये जसं जसं बदल होतो तसं तसं तिला यातना होतात त्या, आणि ती ते कंट्रोल करू शकत नाही आणि क्षणक्षणी ते प्रत्येक वेळेस रुपांतर होतच राहतं आणि आतमध्ये तिच्या आत्म्याला भयानक अशा यातना होतात. सैतान तिचं अजून पण वाईट गोष्टींसाठी उपयोग करत आहे आणि तो तिची चेष्टा करत आहे आणि तिची अशी निंदा करत आहे. बऱ्याच वेळेस तिला सैतानाच्या समोर आणण्यात येतं त्याच्या स्वतःच्या मजेसाठी. मी बऱ्याच वेळेस तिला बोलवलं की तिचं तारण व्हावं, परंतु तिने माझं ऐकलं नाही. आता ती मला भीक मागती की तू मला क्षमा करावी, परंतु आता पुष्कळ उशीर झालेला आहे. ती आता तिचं ती हरवलेली आहे, तिला कुठल्याच प्रकारची आशा नाही. मी या स्त्रीकडे ज्यावेळेस बघितलं ती युगानुयुग त्या नरकामध्ये आणि यातनेमध्ये आणि पिढेमध्ये अडकलेली होती. ती एक दुष्ट स्त्री होती, पापमय स्त्री होती, अतिशय जादूटाण्याने भरलेली, परंतु तरी देखील तिला बघून माझं अंतकरण कळवळ्याने भरून गेलं आणि मी म्हटलं प्रभू हे किती कठीण आहे. आणि असं म्हणून मला असं जाणवलं की येशू ख्रिस्त तिथं नाहीच आहे. आणि एका क्षणात एक मोठा दुष्ट आत्मा, सैतानाचा दूत, तुटलेल्या पंखाचा, एका आसवनाच्या आकाराचा आणि उंचीचा तो माझ्या समोर आला आणि त्यांनी एक कोठडी उघडली एका चावीनी. मग ती बाई मोठमोठ्याने ओरडू लागली आणि तो तिच्यावर अटॅक करू लागला, तिला मारू लागला आणि तिला त्या कोठडीच्या बाहेर त्याने आणलं. आणि मग येशूने सांगितलं की हा जो दुष्ट आत्मा आहे की हा तिला प्रत्येक वेळेस असा प्रकारे त्रास देतो. आणि मग मी बघितलं की तिला ओढत ओढत त्यांनी बाहेर नेलं. मी म्हटलं हे प्रभू आपण काहीच करू शकत नाही का? मला खूप तिच्याविषयी दया वाटते. प्रभू येशूने सांगितलं खूपच उशीर झालेला आहे, खूपच उशीर झालेला आहे.